नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. दर्शक हो, जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये सध्या चालू असलेली मालिका विचार बदला म्हणजे जग बदलेल, ह्या मालिकेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर माहिती डॉक्टर सचिन परबजी देत आलेले आहेत. आजही एक असाच विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत, परंतु सर्वप्रथम आपण डॉक्टर सचिन यांचं स्वागत करूया. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर साहेब, मागचा विषय जो आपला होता त्याच्यामध्ये ऊर्जा ह्या विषयावर आपण बोलत होतो. तर ऊर्जा, एक आत्मिक शक्ती, एक आत्मिक ऊर्जा प्रत्येकामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर ते जे प्रसंग असतात जिथे आमची अगदीच एखादी नकारात्मक घटना जर घडते किंवा एखादी नकारात्मक सूचना जर आम्हाला मिळते, तर एकदम जिथे आम्ही स्वतःला असं वाटतं की आता एकदम हातपाय गळालेले आहेत, तिथे हेही आमच्या पाहण्यामध्ये येतं की कित्येकदा तरी आमची झोप उडून जाते. किंवा जरा जरी तणाव, आजकाल तर इतका तणाव असतो, तर आम्ही म्हणतो की झोपलं पाहिजे. मी त्यावेळेला हेही म्हटलं तुम्हाला की असं वाटतं की आम्ही मी जाऊन आता झोपावं, परंतु झोप काही लागत नाही. थकलेलं आहे परंतु झोप काही लागत नाही. झोप उडून जाते हा प्रकार जो असतो, हा काय प्रकार असतो?
जेव्हापासून मी बातमी ऐकली आहे तेव्हापासून माझी झोप उडालेली आहे. किंवा मला झोप अजिबात लागत नाही. मी फार प्रयत्न करते किंवा करतो पण झोप अजिबात लागत नाही. रात्री डोळ्याला डोळा लागलेला नाहीये. किती तेल लावलं डोक्याला, गोळ्या घेतल्या तरी मला झोप लागत नाही, असे पण लोक, असं बोलणारे लोक आमच्याकडे येतात. झोप आणि विचार यांचं फार घनिष्ठ कनेक्शन आहे. झोप तेव्हा लागते जेव्हा आपला मेंदू शांत असतो, ठीक आहे, किंवा आपल्या मनामध्ये जास्त विचार नसतात. झोपेवर भरपूर काही संशोधन झालेले आहेत. झोपेचे स्पेशालिस्ट डॉक्टर असतात आणि झोपेचं रेकॉर्डिंग होतं. झोप ही वयोमानानुसार वेगळी असते आणि झोप फार आवश्यक आहे. एक वेळेस तुम्हाला जेवण नाही मिळालं तर चालेल, पण झोप जर तुम्हाला काही दिवस नाही मिळाली तर तुम्ही वेडे होऊ शकता. वेडे म्हणजे अक्षरशः वेडे. आणि वेड्या व्यक्तीचं, ज्याला आम्ही मॅनियक म्हणतो, त्या व्यक्तीमध्ये पहिलं लक्षण आम्ही म्हणतो की तो भरपूर दिवस झोपलेला नाहीये. त्यामुळे झोप फार आवश्यक आहे. एखाद्याची काही दिवस झोप जर नाही लागली त्याला, तर त्याला मानसिक आजाराची सुरुवात असू शकते. त्यामुळे झोप फार महत्वाची आहे. फक्त इथे मी एवढंच सांगेन की जर मला झोप नाही लागली, चांगली लागत नसेल, याचा अर्थ मी वेडा झालोय असं नाही आहे. उलट घेऊ नका. थोड्याफार प्रमाणात आपल्याला झोप लागते, पण जशी पाहिजे तशी आपल्याला लागत नाही. अजिबात जर कोण झोपत नसेल, मग ते डेफिनेटली एक लक्षण असू शकतं. लहान मुलं जे असतात, तुम्ही पाहिलं असेल, नुकतंच जन्मलेलं मूल किंवा काही दिवसांचं मूल, महिन्यांचं मूल, ते मूल जे असतं ते जास्तीत जास्त झोपतं. आणि जसं वय वाढत जातं, तर म्हातारी माणसं जे असतात त्यांना कमी झोप लागते. आणि प्रौढ व्यक्ती जे असतात, ऍडल्ट, ते 6 ते 8 तास झोपतात. तर झोप हे आवश्यक फंक्शन आहे. जसं जेवण आवश्यक आहे तसं झोप पण आवश्यक आहे. जसं तुमचं वय असेल, तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्यानुसार तुमची झोपेची आवश्यकता कमी जास्त असते.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलात की झोपेचे काही आजारही असतात. आता तुम्ही ह्या गोष्टीचा एक उल्लेख केला, तर झोपेचे असे काय असे आजार आहेत जे, कारण तुम्ही म्हटलात की अजिबात झोप लागत नाही, तर तेही तुम्हाला पाहिलं पाहिजे, तर ह्या आजार जे आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगाल का?
झोपेमध्ये आपण बघितलं की झोपेमध्ये होतं काय एक्झॅक्टली, की दिवसभरात आपण जे काही कर्म आपल्या बरोबर घडलेलं असतं किंवा जे आपण कर्म करतो त्या स्मृती असतात. तर रात्री जेव्हा आपण झोपतो तर आपल्या शरीरामध्ये अशी व्यवस्था आहे की ह्या सर्व स्मृती, किंवा ज्याला आपण कॉम्प्युटरच्या भाषेत म्हटलं की जसा कॉम्प्युटरचा स्क्रीन आहे, तर त्या स्क्रीनच्या ज्या फाईल असतात त्या आपल्याला क्लोज करायच्या असतात. आणि त्या क्लोज होणं फार आवश्यक आहे. जर त्या फाईल क्लोज नाही झाल्या तर तुमचा कॉम्प्युटर हँग होऊ शकतो. तुम्ही जर बघितलं असेल कॉम्प्युटरवर मल्टिपल विंडोज जेव्हा ओपन असतात पेजेस, तर कॉम्प्युटर हँग होत आहे एका वेळेला भरपूर. तर रात्री झोपेमध्ये आपला मेंदू काय करतो, ह्या सगळ्या स्मृतींना सेट करतो. आणि झोपेमध्ये शरीरामध्ये हिलिंग होते. ज्या ज्या काही गोष्टी, जी काही कामं बाकी आहेत, ते सगळे शरीर आपल्याला पूर्ण हील करत असतं. म्हणजे जे जखमा झालेले असतं शरीरामध्ये, त्या झोपेमध्ये आपल्या सगळ्या, इवन काही हॉर्मोन्स असतात ते आपल्या झोपेमध्ये निघतात. तर हे सगळं काम शरीर आपल्या झोपेमध्ये पूर्ण करत असतं. म्हणजे पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी तयार करणं, हे काम झोपेमध्ये होत असतं. आणि जर ह्या ज्या फाईल आहेत, पेंडिंग फाईल आहेत किंवा आणखीन काही आजार आहेत, शारीरिक आजार, तर ह्या असतील तर तुमची जी झोप जशी पाहिजे ती होत नाही आणि त्यामध्ये वेगवेगळे आजार असतात. तर झोपेचे 100+ अधिक आजार आहेत, डॉक्युमेंटेड आजार आहेत. त्यातले कॉमनेस्ट आजार जे आहेत, जे तुम्ही विचारला ते आपण पाहूया. जसा तणाव वाढला, टेन्शन वाढला, तर व्यक्ती जेव्हा बिछाण्यावर जाते, ते बिछाण्यावर गेल्यावर हळूहळू त्याचं मन, शरीर रिलॅक्स व्हायला पाहिजे आणि मनातले विचार कमी व्हायला पाहिजे आणि मग ती व्यक्ती झोपेमध्ये जाते. तर झोपेच्या आजारामध्ये किंवा टेन्शनमध्ये खास करून वेगवेगळ्या प्रकारचे झोपेचे आजार येऊ शकतात. पहिलं की तुम्ही बिछाण्यावर गेलात, अगोदर तुम्हाला 5 ते 10 मिनिटात झोप लागायची, आता अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तुम्हाला झोपच लागत नाही. रोज तुम्ही 10 वाजता झोपायचा, आता 12 वाजले, 1 वाजले तरी तुम्हाला झोप लागत नाही, म्हणजे झोप यायला उशीर होतो. आणि मग सकाळी झोप लागते आणि मग तुम्ही झोपता उशीर होतो. हा एक प्रकार झाला. दुसरा, तुम्हाला झोप लगेच लागते, पण जे रोज तुम्ही 10 झोपल्यावर जे 6 वाजता उठता, आता तुमचे 3 वाजताच डोळे उघडतात, 4 वाजता, जे अगोदर नाही व्हायचं, म्हणजे लवकर झोप खुलणे. तिसरा की अगोदर तुम्ही झोपायचे ते क्लिअर झोपायचे, क्लिअर कट झोपायचे, आता तुम्ही झोपता परत उठता, परत झोपता परत उठता, म्हणजे खंडित जी निद्रा असते, हा पण एक झोपेचा आजार आहे. किंवा अगोदर तुम्ही झोपताना शांत झोपायचा, पण आता तुम्ही बडबडताय झोपेमध्ये, झोपेमध्ये बडबडताय, किंवा तुमचे हात आणि पाय झोपेमध्ये चालतायत. किंवा असे पण झोपेचे आजार आहे, तुम्ही ऐकलं असेल की झोपेमध्ये उठून व्यक्ती बाहेर जातो, चालत असतो आणि पुन्हा येऊन झोपतो. तर हे आणि याच्यासारखे अनेक झोपेचे आजार आहेत. झोपेमध्ये दात चावणे किंवा वेगवेगळे प्रकार जे करतात झोपेमध्ये, ते सगळे हे झोपेचे आजार आहेत. आणि हे ह्याची ट्रीटमेंट आहे. आणि अगोदर तुम्ही झोपल्यावर जसं तुम्हाला फ्रेश वाटायचं, आता तुम्ही झोपता, उलट अगोदर 6 झोपायचं, आता 8 तास झोपता, हा पण एक झोपेचा आजार आहे. म्हणजे झोप कमी लागणे आणि झोप जास्त लागणे, 8 तास झोपून सुद्धा तुम्ही फ्रेश तुम्हाला वाटत नाही, आणखीन झोपावं असं वाटतं. आणि दिवसभर तुम्ही झोपत असता, रात्री तर झोपता, परत तुम्हाला दिवसा पण झोप येते पुन्हा पुन्हा, तर हा पण झोपेचा आजार आहे. तर असे झोपेचे भरपूर काही आजार आहेत. आणि जर असं तुम्हाला असेल झोपेचा कुठलाही आजार, तर मी म्हणेन हे मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं किंवा शरीरामध्ये तुम्हाला दुसरा कुठला आजार असू शकतो. तर योग्य व्यक्तीला भेटून ह्याचा तुम्ही इलाज केला पाहिजे आणि ह्याचे बरोबर ट्रीटमेंट घेतली पाहिजे, तर हे ठीक होऊ शकतं.
नक्कीच डॉक्टर साहेब, खूप महत्वाची बातमी गोष्ट दर्शक डॉक्टरांनी सांगितले की जर झोपेचे असे काही आजार आपल्याला असतील तर नक्कीच काहीतरी मानसिक आजार त्याच्या पाठीमागे दडलेला असावा किंवा मग शारीरिक काही ना काहीतरी व्याधी असावी आणि त्याच्यासाठी डॉक्टरांना आपल्याला संपर्क केला पाहिजे. डॉक्टर साहेब, माझ्या वाचनात कधी एकदा निद्रा चक्राबद्दल आलेलं होतं. हा निद्रा चक्र काय प्रकार आहे जरा आम्हाला स्पष्ट करून सांगाल का?
येस, जसं मी म्हणालो की आपल्या सर्वांची झोपेची आवश्यकता वेगवेगळी असते. काही जण प्रौढ व्यक्तींमध्ये बोलते 6 तासामध्ये फ्रेश होतात, काही जणांना 8 तास लागतात, काही जणांना 9 तास, काही जण 7 तास, काही जण 4-5 तासामध्ये पण फ्रेश होतात. तर हा फरक आहे. हा 7 तासात झोपल्यावर फ्रेश होतो म्हणून मी पण 7 तासात झोपलं पाहिजे गरजेचं नाहीये. ठीक आहे, तुमची शारीरिक आवश्यकता वेगळी आहे, झोपेची आवश्यकता. तुमचं शरीर 7 तासामध्ये ताजतवानं होतं, पण गरज नाही की माझं पण व्हावं, मला जास्त तास लागत असते. तर हे सायंटिस्टने स्टडी केलं आणि तेव्हा शास्त्रज्ञांना कळालं की आपली जी झोप आहे ही चक्रामध्ये चालू असते. आणि झोप ही 2 प्रकारची असते, त्याला आम्ही REM आणि NREM म्हणतो. आणि हे जे चक्र असतं हे 90 मिनिटं ते 120 मिनिटांचं असतं एक चक्र. म्हणजे तुमचं 90 मिनिटं असू शकतं, माझं 120 मिनिटं असू शकतं. अशी आपल्याला 3 ते 4 चक्र रात्री आपण पूरी करतो, जशी माझी आवश्यकता असेल. आणि ह्या चक्रांचं रोटेशन असतं. तर पहिलं NREM नावाची सीप, NREMचा फुल फॉर्म आहे नॉन रॅपिड आय मुवमेंट, आणि REM म्हणजे रॅपिड आय मुवमेंट. तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा एखादी व्यक्ती झोपते आणि ती जेव्हा स्वप्न बघत असते, तर जेव्हा स्वप्न बघताना डोळ्यांची अवस्था कशी असते, तर तिचे डोळे असे हलत असतात स्वप्न बघताना. तर त्यावेळेला ती REM स्लीप मध्ये असते, रॅपिड आय मुवमेंट, कारण त्यावेळेला डोळे आपले रॅपिडली म्हणजे वेगाने असे हलत असतात, म्हणून त्याला REM स्लीप म्हणतात. आणि बाकीची जी स्लीप असते, स्लो वेव्ह सायकल स्लीप, त्याच्यामध्ये डोळे जे असतात ते हलत नसतात, स्थिर असतात, म्हणून त्याला एनआरईएम म्हणतात. आणि हळूहळू आपण गहन निद्रेमध्ये जातो, ज्याला आम्ही डेल्टा स्लीप म्हटलेला आहे. तर ही डेल्टा स्लीप आहे, पूर्ण रात्रभर 20 मिनिटाची असते. आणि ह्या डेल्टा स्लीपमध्ये आपण रिफ्रेश होतो, आपलं पूर्ण बॉडी हील होऊन निघते. आणि जे योगी असतात, जे ध्यान करतात, ते डेल्टा स्लीपमध्ये जास्त लवकर जातात, त्यामुळे त्यांची झोपेची आवश्यकता कमी असते. जे चांगले योगी असतात, ते ज्यांचा टेस्टिंग आम्ही केलेली आहे आणि ज्यांचा मेंदू डेल्टा स्टेज मध्ये जातो, हे आम्ही एका मशीनद्वारे चेक करतो. जसं तुम्ही हार्ट बद्दल ऐकलं असेल की हार्टचा आपण ईसीजी काढतो, ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, म्हणजे हार्टची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी, तशीच आपल्या मेंदूची पण इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आम्ही बघतो. आणि त्या मशीनला आम्ही म्हणतो ईईजी, इलेक्ट्रो एनसिफॅलोग्राम. एनसिफॅलॉन म्हणजे ब्रेन, ब्रेनची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी. आणि त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या वेव मिळतात. आता तुम्ही जर आता जागृत आहात असं मी मानून चालतो, तुम्ही झोपलेले नाही आहात, जागृत आहात, आणि तुमच्या डोक्याला आम्ही जर ते इलेक्ट्रोड लावले, तर तुमचा ब्रेन आता बीटा ऍक्टिव्हिटी दाखवणार, बीटा. आणि ह्याची फ्रिक्वेन्सी असते, ह्याची स्पीड असते 14 ते 23. तर त्यावेळेला तुमचे विचार चालू आहेत आणि तुम्हाला आता झोप यायला लागले, तुम्ही आळस द्यायला लागला, तर तुमचा ब्रेनची ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागते, ज्याला आम्ही म्हणतो अल्फा स्टेज, 7 ते 14 13 पर्यंत असते. आणखीन तुम्ही एकदम झोपेमध्ये गेलात तर तुमचा ब्रेन थीटा स्टेज मध्ये जातो आणि त्याची फ्रिक्वेन्सी 3.5 ते 7 दरम्यान असते. आणि 3.5 खाली 0.5 ते 3.5 पर्यंत डेल्टा स्टेज असते. डेल्टा म्हणजे तुमचा ब्रेन एकदम कमी काम करतो, एकदम कमी इलेक्ट्रिकल फ्रिक्वेन्सीमध्ये. आणि त्याच्यामध्ये डीप रिलॅक्सेशन, एकदम गहन, ज्याला आपण म्हणतो फ्रेश करणारी एनर्जी असते, पण ती आपण गहरी स्लीप म्हणजे डीप स्लीप मध्ये जेव्हा जातो तेव्हा आपला ब्रेन ह्या डेल्टा स्टेज मध्ये असतो. आणि बोलताना किंवा काम करताना आपण बीटा, आणि जेव्हा आपल्याला टेन्शन येतं तेव्हा बीटा प्लस मध्ये आपण जातो. बीटा प्लस म्हणजे 24 ते पुढे 50 दरम्यान. सुपर बीटा असेल तर 50 पुढे तो व्यक्ती वेडा असतो, भरपूर विचार त्याच्या डोक्यात चालतात. आता होतं काय की ह्या निद्रा चक्रामध्ये आपण असतो, तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या बरोबर अशा घटना घडलेल्या, तुम्ही रागावलेला आहात, चिडचिडे झालेला आहात, भरपूर काही तुमच्या इच्छेच्या विरुद्ध झालेलं आहे जे नाही व्हायला पाहिजे. आणि सतत तुमच्या ते डोक्यामध्ये ती घटना फिरते, असं का झालं, असं मला का बोललं, मला असे का समजतात, ते स्वतःला काय समजतात, ह्याचं आता सोल्युशन काय आहे, कशी ठीक होणार परिस्थिती, आता मी लोकांना काय सांगू, लोक मला काय बोलतील, हे जे विचार माझे चालत असतात, जे आपण म्हटलंय की व्यर्थ आणि नकारात्मक विचार, हे विचार एवढे तुमच्या ब्रेनला ऍक्टिव्हेट करतात की ब्रेन शट ऑफ होतच नाही, ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. त्यावेळेला ब्रेनची फ्रिक्वेन्सी जी आपल्याला पाहिजे अल्फा मध्ये जायला पाहिजे. तुम्ही रिलॅक्स झालेलेच नाही आहे, तुमचं ब्रेन काम करतोय. आणि त्यावेळेला तुम्ही बीटा किंवा बीटा प्लस मध्ये आल्यावर तुम्हाला झोप कशी लागणार, कारण ब्रेन ऍक्टिव्ह आहे त्यावेळेला. तर ह्या चक्रामध्ये असतो ब्रेन जेव्हा आपला असतो, त्यावेळेला तुम्ही झोपू शकतच नाही. तुम्ही किती डोळे बंद केले, लाईट बंद केले, तुम्हाला झोप नाही लागणार, कारण तुमचं ब्रेन ऍक्टिव्ह आहे त्यावेळेला. समजा आम्ही गोळ्या देऊन तुम्हाला झोपवलं तरी आतमध्ये ते स्वप्न चालू असतात किंवा विचार चालू असतात. म्हणतात मग लोक बोलतात झोपेच्या गोळ्या घेतल्या तरी मला आराम नाही पडत, कारण ब्रेन ऍक्टिव्ह आहे, विचार फार चाललेले आहे. तुम्ही डेल्टा स्टेज मध्ये जातच नाही, त्यामुळे किती झोपलं तरी फ्रेश वाटत नाही. तर हे जे सायकल आहे 90 ते 120 मिनिटाचं, तर हे सायकल मध्ये प्रॉब्लेम असतात. काही जण म्हणतात ना माझी झोप आहे ती फार लाईट आहे, जरा काय आवाज आला की ते डीप मध्ये जातच नाही, ते एनआरईएम मधून परत डायरेक्ट बाहेर येतात. डीप स्लीप म्हणजे डेल्टा स्लीप, म्हणजे स्वप्नानंतरची त्यावेळेला जी स्लीप येते ती फार महत्वाची आहे. ती स्लीप जर तुमची पूर्ण झाली तर तुम्ही एकदम फ्रेश राहू शकता. आणि पूर्ण रात्रीभर मध्ये आपण 20 मिनिटं डेल्टा स्लीप, 5-5 मिनिटं प्रत्येक सायकल मध्ये जाऊन 4 सायकल मध्ये आपण हे पूर्ण करतो. आणि ती जर तुमची पूर्ण नाही झाली तर दिवसभर तुम्ही उठला जरी झोपेतून, किती चहा कॉफी प्यायला, तुम्ही जर जसं टेबलवर बसल्या बसल्या तुमचे डोळे असे बंद होणार, कारण ब्रेन थकलेला असतं. आणि ब्रेन तुम्ही जर त्यांना झोप नाही दिली तर जबरदस्ती तुमच्याकडून झोप करून घेणार आणि मध्ये मध्ये तुम्हाला मग आळस येणार, जांबाई येणार, कारण ब्रेनला ऑक्सिजन मिळालेला नाहीये, बॉडी तुमची हील झालेली नाहीये रात्रभर, त्यामुळे ते तुम्हाला मध्ये असे असे त्रास होत राहणार आहे. तर हे सायकल आहे 90 ते 120 मिनिटाचं, रात्री 3 ते 4 तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त असतं. एनआरईएम स्लीप तुमची प्रॉब्लेम असू शकते किंवा आरईएम रॅपिड आय मुवमेंट मध्ये. स्वप्न तुम्हाला कदाचित जास्त पडू शकतात. जर ते फाईल तुम्ही क्लोज नाही केलेली आहे तर काही लोक असतात ते म्हणतात आम्हाला भरपूर स्वप्न पडतात. आणि मग जर तुमच्यामध्ये अँझायटी असेल, चिंता असेल किंवा आणखीन काही प्रॉब्लेम असेल तर नेहमी तुम्ही पळत असाल कोणत्या तरी, किंवा एखाद्या असे पण आम्ही बघितलं आहे की नेहमी तुम्ही तुमची परीक्षा आहे आणि परीक्षेला तुम्ही लेट पोहोचत आहात, किंवा कोणीतरी तुमच्या मागे लागलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यापासून पळायचा प्रयत्न वाचवायचा प्रयत्न करताय, ज्याला नाईटमेअर्स म्हटलेलं आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न तुम्हाला पडू शकतात. तर त्याचं कारण आहे स्ट्रेस आहे दिवसभरामध्ये. तुमच्या सबकॉन्शियस माइंडने किंवा अंतर्मनाने जे काही चित्र खेचलेले आहे ती वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या स्वप्नामध्ये येतात आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमची स्लीप पूर्ण नाही होत. तर हे स्लीपचं सायकल आहे आणि हे स्लीपचं सायकल आपण समजून घेतलं तर आपण भरपूर काही याच्यासाठी करू शकतो.
डॉक्टर साहेब, खूप छान तुम्ही सांगितलं की चार वेळा तो चक्र फिरतो आणि हे मला असं जाणून घ्यायचं की ह्याचं प्रकृतीशी काही संबंध आहे का? कारण बरेचदा आता कितीकदा असं होतं की पुन्हा घरी येताना वेळ होतो, मग त्यानंतर कुठे चिटचॅट असतं, कुठे फोन असतं, कुठे सर्फिंग करायचं असतं, कुठे एखादं सिरियल बघायचं असतं आणि त्यावेळेस अगदी आतून आवाज येतो आईचा की चला लवकर झोपा, काही वेळ काळ आहे की नाही तुम्हाला. तर हा वेळ काळ झोपेचाही काही ठरलेला आहे का? त्याचा प्रकृतीशी काय संबंध आहे?
प्रकृती पाच तत्वांशी बद्दल बोलतायत. येस, डेफिनेटली. सध्याचं जीवन आपण म्हणतो टेन्शनचं जीवन आहे आणि याचं कारण हे आहे की आपण निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. तुम्ही इमॅजिन करा, 100-150 वर्षापूर्वी जेव्हा लाईट नव्हती तेव्हा लोकांना एवढे प्रॉब्लेम नव्हते, फार कमी प्रमाणात होते. कारण सूर्याबरोबर उठायचं आणि सूर्य गेला की झोपायचं. आपल्या शरीरात जे काही स्राव निघतात ते सूर्यानुसार निघत असतात, ठीक आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळेला उठणं हे आपल्या शरीरामध्ये नॅचरल आहे, कारण आपल्या शरीरामध्ये पण घड्याळ आहे. आणि जसा सूर्यास्त झाला इट्स अ इंडिकेशन की आपल्याला पण आता रिलॅक्स व्हायचं आहे, कारण त्यावेळेला ती ऊर्जा नसते. आपण आता काय केलंय, दिवसाला रात्र केलंय, रात्रीला दिवस केलेला, त्यामुळे आपले जे सायकल असतात ते डिस्टर्ब झालेले असतात. सूर्यानुसार आपण चालत नाही, आपण सूर्याच्या अगेन्स्ट गेलेलं आहे. मी का म्हणतो, याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे. खास करून जे शिफ्ट ड्युटी वाले लोक असतात, शिफ्ट ड्युटी ज्यांची ड्युटी रॅपिडली बदलत असते, तर त्यांच्यामध्ये झोपेचे आजार आम्ही फार कॉमन पाहिलेले आहे. कारण त्यांचा जेव्हा सगळे लोक झोपतात तेव्हा ते जागे असतात. मॉर्निंग शिफ्ट, इव्हिनिंग शिफ्ट आणि नाईट शिफ्ट, आणि जेवढ्या रॅपिडली ती चेंज असते त्यांना झोपेचा प्रॉब्लेम असतो. आणि त्याच्याबरोबर आणखीन मी बघितलंय की ते पोटऱ्या पायाच्या असतात, त्यांच्या शरीरामध्ये पेन असतं. कारण तुमचा ब्रेन रिलॅक्स झालेलाच नाही तर शरीर तुमचं दुखणारच आणि तुमची प्रतिकार शक्ती झाली की तुम्ही आजारी पडणारच. त्यामुळे शिफ्ट ड्युटी पण आता गव्हर्नमेंटने सजेस्ट केलंय की ते सायकलमध्ये चालावी, ते सायकल रॅपिडली डिस्टर्ब होऊ नये. ह्याच्यावर पण फार संशोधन झालेलं आहे. शिफ्ट ड्युटीमुळे तुमचं झोपेचं सायकल डिस्टर्ब होऊ शकतं आणि झोप फार महत्वाची आहे, पण ते सगळं मॅनेज करणं फार गरजेचं आहे. तर येस, प्रकृतीनुसार आपण झोप घेणं गरजेचं आहे. रात्रीची झोप आपण म्हणतो ही साखर झोप असते, तर रात्रीची झोप आणि दिवसाची जरी तुम्ही झोप घेतली त्याच्यामध्ये फरक पडतो. पण आता घर चालवायचं आहे ना, दुसरा जॉब नाही आहे आपल्याला, तर आपल्याला ते करावं लागतं. पण मी असंच म्हणेन की जेवढं तुम्ही मेडिटेशन कराल, मन आपलं शांत ठेवाल आणि बाकीचे जे प्रबंधन जे आपण पाळणार आहोत ते जर तुम्ही केलं तर भली प्रकृतीच्या तुम्ही थोडे अगेन्स्ट गेलात पण थोडं तुम्ही स्वतःला सांभाळलं तरी तुम्ही ह्या प्रॉब्लेम पासून वाचू शकता. तर प्रकृतीचा डेफिनेटली इफेक्ट होतो. एक तर या 5 तत्वांचा इफेक्ट येतो आणि दुसरं मला प्रकृती वाटलं की आपली पण प्रकृती वेगळी असते. तर आयुर्वेदामध्ये असं म्हणतात वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. तर कफ प्रकृतीच्या माणसाची झोप खूप छान असते, तो भरपूर झोपतो. वात प्रकृतीच्या माणसाला वातामुळे झोप येत नाही. पित्त प्रकृतीची झोप वेगळी असते. तर आपापल्या शरीरानुसार प्रकृतीनुसार झोप वेगळी आहे. ॲलोपॅथीमध्ये अशा प्रकृतीचं नाही सांगितलेलं आहे, पण ॲलोपॅथीमध्ये टाइम ड्युरेशन आणि डीप स्लीप बद्दल सांगितलेलं आहे, डेल्टा स्लीप बद्दल सांगितलेलं आहे. पण येस, आपल्या सर्वांची प्रकृतीनुसार आणि तुमचं जेवण, तुमचं कार्य, तुम्ही फिजिकल वर्क किती करता किंवा तुम्ही दिवसभर बसून असता त्यानुसार पण तुमच्या झोपेवर प्रभाव पडतो.
डॉक्टर साहेब, खूप छान तुम्ही आम्हाला सांगितले की नक्कीच 5 तत्व जे आहेत, प्रकृतीचे जे तत्व आहेत त्यांचा असर नक्कीच होत असतो. कित्येकदा डॉक्टर साहेब असं होतं की घरातली एखादी व्यक्ती फार जोर जोरात घरत असते आणि आम्ही असं समजतो की ती किती छान झोपलेली आणि आमची झोप निघून गेलेली आहे. तर ही जी घोरणारी लोक असतात तर ही अशी एकदम डीप स्लीप मध्ये, जसा तुम्ही आता उल्लेख केला, त्या डीप स्लीप मध्ये असतात का?
हा मिलियन डॉलर प्रश्न आहे. भरपूर लोकांना माहित नाही की घोरणाऱ्या व्यक्तीची झोप पूर्ण नाहीच नसते. काय झोपलाय हा घोरतो आहे पण त्याची डीप स्लीप नसते. घोरण्याचं कारण आहे आणि हा एक वेगळा आजार आहे, ह्याला स्नोरिंग आम्ही म्हणतो. तर त्याची भरपूर कारणं असू शकतात स्नोरिंगची. तर मी म्हणेन की एक ENT डॉक्टर किंवा स्लीप स्पेशलिस्टला जाऊन दाखवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये पण आजार असू शकतात. स्लीप अपनिया नावाचा, म्हणजे झोपेत श्वास रोखणे. तर तुमच्या नाकामध्ये ग्रंथी असू शकतात किंवा गळ्यामध्ये तुमची पडझीप लांब असू शकते किंवा तुमचं वजन जास्त असेल आणि त्यावेळेला आपला जो ताळू असतो तो ताळू असा व्हायब्रेट होतो त्याच्यामुळे आवाज येतो. तर असा जर असेल स्नोरिंग तर हे डीप स्लीपचं लक्षण नाही आहे. तर तुम्हाला इलाज ह्याचा केला पाहिजे आणि ह्याच्यावर चांगलं औषध आता आहे किंवा काही असे इन्स्ट्रुमेंट आहेत, काही असे ऑपरेशन्स आहेत ज्याच्याद्वारे तुमचं हे स्नोरिंग कमी होऊ शकतं. आणि जे स्नोर करतात किंवा जे घोरतात त्यांना वेगळे आजार होण्याची शक्यता असते. ठीक आहे ना? त्यामुळे ह्याला लाईटली घेऊ नये. स्नोरिंग जर असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या जे स्लीप स्पेशालिस्ट असतील, भरपूर डॉक्टर्सना पण हे माहीत नसतं, तर मी म्हणेन की योग्य डॉक्टरला भेटा तुम्ही. कारण असं पण आम्ही पाहिलं आहे की एका डॉक्टरला काय नाही होते असं म्हणता तुम्ही, राहा काय नाही. पण तसं नाही आहे. ते तुम्हाला आतमध्ये आजार असू शकतो किंवा पुढे होऊ शकतो. तर तुम्ही स्लीप स्पेशालिस्ट मोठमोठ्या शहरांमध्ये आहे त्यांना दाखवा. कारण स्नोरिंगमुळे काय होतं की तुमची तर झोप पूर्ण होत नाही पण तुमच्या बाजूवाल्याला पण भरपूर त्रास होत असतो. समजा नवरा स्नोर करतो किंवा बायको स्नोर करते तर त्या बाजूवाल्या व्यक्तीला पण त्या आवाजामुळे झोप येत नाही. तर तुम्ही जरूर डॉक्टरला दाखवा आणि स्वतःचं निदान करून घ्या आणि ह्याचा इलाज आहे.
नक्कीच डॉक्टर साहेब, झोपेवर निद्रेवर अजूनही काही प्रश्न आहे परंतु वेळेअभावी हे सत्र आपण इथेच संपवत आहोत. दर्शक हो, खूप अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे झोप म्हणजे प्रत्येकासाठी, आणि झोपेमध्ये सुद्धा कित्येक तरी आजार आहेत, त्याच्यामध्येही बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात लोकांना ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. डॉक्टर साहेब आपल्याला खूप छान छान मार्गदर्शन करत आहेत, आपण हा विषय पुढेही घेऊन जाऊया. परंतु झोपेसाठी आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ह्याच्याबद्दल माहिती घेऊया. परंतु ह्याबद्दल अजून पण तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता. काही प्रश्न असतील तर आम्हाला मेल पाठवू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. हा विषय पुढे घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.